सलग दुसरा अंदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन
नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
विनय जोशी.
क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क इन सिस्टम्स CCTNS प्रोजेक्ट आपल्या राज्यात लागू होणार आहे. बेसिकली ही एक ई पोर्टल असेल की आपल्याला FIR वगैरे तिथे डायरेक्टली SMS किंवा ऍपद्वारे ऑनलाईन आपल्याला पाठवता येतील. मी विचारले की याचा खरंच उपयोग होणार आहे का पोलिसांच्या ऍक्च्युअल कामामध्ये काही तसा फरक पडणार नाहीये?
आपल्याकडे पोलीस फोर्स इकडे ना कमी पडतीये. जी लोक
म्हणजे पोलीस कमी पडतायत का त्यांचा फोर्स कमी पडतोय?
नाही, दोन्ही. आता या दोन्ही आहे. आणि पोलिसांना काय होतंय, आता जर फॉर एक्झाम्पल पर डे 1000 FIR येत आहेत, त्या 1000 FIR ला हे लोक केटर करू शकत नाहीयेत. आता जर फोनवरनं जर चालू केलं तर छोटीशी गोष्ट, माझे एखादं सोन्याची अंगठी हरवली घरात, तरी मी FIR करणार. पण ती अंगठी 2 दिवसांनी मलाच जर घरात सापडली, पण ती FIR तर रजिस्टर झाली आहे ना.
फ्रिवलस कंप्लेंट जी असतात त्या वाढतील असं वाटतंय तुला?
प्रचंड वाढणार. आणि दुसरं काय होणार,
तू काय करतोस?
मी माझं एक छोटंसं वर्कशॉप आहे, मॅन्युफॅक्चरिंग करतो ऑटोमोटिव्ह पार्ट.
बर बर बर.
आणि 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे घरात चोरी झाली. ऍक्च्युअली सिस्टीम खूप चांगली आहे.
बर.
त्याच्या त्या दिवशी FIR रजिस्टर झाली, सगळं झालं. पण त्यांच्याकडे माणसं पण कमी आहेत, त्यांच्याकडे लोड आताच एवढा जास्त आहे.
गेलं काय होतं आणि ते मिळालं का परत?
नाही, 3 लाख रुपयांचे दागिने गेलेत.
बाप रे.
आता आशा आहे फक्त, अजून काही नाहीये.
आशा म्हणजे बायको तुझी?
नाही, आशा माझी बायको नाहीये.
हा, कारण सोनं जर चोरीला गेलं असेल तर तुझी बायको निराशा असेल ना.
सगळं A to Z सोनं माझ्या बायकोचं गेलं.
अरे रे.
आणि माझ्या आईचं सोनं माझ्या आईने बँकेत लॉकर मध्ये ठेवलं होतं, ती ट्रीपला चालली होती म्हणून.
खरं सांग, बँकेत ठेवलं होतं का तांदळाच्या डब्यात आत पुरून ठेवलं होतं?
नाही नाही नाही, तिथून पण जात, तिथून सुद्धा जात.
हुशार असतात चोर.
मला असं वाटतं की FIR चं इम्पॉर्टन्स संपून जाईल. त्यांना ती इतकी सवय होऊन जाईल पोलिसांना की एवढे जसं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेजेस येतात
तसेच फॉरवर्ड सारखेचे तुंबत जातील इकडे.
बस बस बस, नुसतं तुंबणार आहे तेच होत नाही काम, अजून काम वाढणार.
तुझा अनुभव असा आहे की FIR करणं खरं तर विदाउट ऑनलाईन सुद्धा सोपं होतं, पण त्याचा काही उपयोग पुढे झालाच नाही, त्यामुळे अजून सोपं करून काय होणार आहे?
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड FM बजाते रहो.
ऑल द बेस्ट मित्रा.
येस, थँक्यू.
आणि मी हे सगळ्यांना सांगतो, सोनं घेऊ नका, सोन्याचा काही उपयोग नाहीये.
पैसे बँकेत ठेवून द्या,
बँकेत ठेव. 10:24 ऑन द क्लॉक, कमिंग अप इन जस्ट बिट सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड FM, बजाते रहो.